आजच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित आणि ऑनलाईन असलेल्या भक्तांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर पुरुषोत्तम मास चालू आहे, म्हणजे अधिक मास चालू असल्यामुळे त्यानिमित्ताने आपण 12 महाजनांची सिरीज आपण चर्चा करत आहोत. श्रीमद भागवतमच्या 6व्या स्कंदामध्ये यमराज 12 महाजनांचं वर्णन करतात. तर हे जे 12 महाजन आहेत, महाजन म्हणजे जनसामान्य, जेवढे जितके आपण भौतिक जगामध्ये लोक आहोत, या मनुष्यांमध्ये जे श्रेष्ठ आहेत, ज्यांनी एक आदर्श जीवन दाखवलेलं आहे, अशा लोकांना महाजन असं म्हणतात. तर अशी प्रमुख 12 महाजनांची यादी श्रीमद भागवतमध्ये वर्णन केलेली आहे. तर 12 महाजन कोण आहेत? स्वयंभू नारद शंभू कुमारो कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्म बलिर्वयासकी स्वयं. 12 महाजन म्हणजे स्वयंभू नारद शंभू. स्वयंभू म्हणजे स्वयं ब्रह्माजी नारद मुनी, शंभू म्हणजे शिवजी, कुमार चतुष्कुमार, बली महाराज, जनक महाराज, प्रल्हाद महाराज आणि भीष्मदेव, यमराज आणि शुकदेव गोस्वामी असे 12 महाजन आहेत. तर मागच्या शनिवारी श्रीमान श्रीरामाचरण प्रभू यांनी ब्रह्माजीच्या जीवनचरित्राबद्दल चर्चा केली, तर आज आपण नारद मुनी यांच्या जीवनाविषयी चर्चा करणार आहोत. तर फार सुंदर भक्तचरित्र आहे नारद मुनींचं. तर भक्तांचं चरित्र हे भगवंतांपेक्षा अभिन्न असतं, आणि ज्या भक्तांनी भगवंतांना संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे, अशा भक्तांच्या जीवनामध्ये भगवंतांशिवाय दुसरी आणखी काही चर्चा नसते. त्यामुळे आज व्यक्ती भागवताची चर्चा होणार आहे. नेहमी आपण ग्रंथ भागवताची चर्चा करतो, तर व्यक्ती भागवत इतकं प्रेरणा देणारं असतं आपल्याला. भगवंतांच्या लीला तर मधुर आहेत, त्याचबरोबर आपल्या पक्षातले एखादा भक्त जेव्हा उन्नती करतो, त्याचं जे आदर्श जीवन पाहून सर्व साधकांना भगवंतांची प्राप्तीची लालसा उत्पन्न होत असते. तर नारद मुनी जो आपला ग्रंथ आहे श्रीमद भागवतम, वैष्णवांना अतिशय प्रिय असणारा ग्रंथ आहे, वैष्णवांचं प्राणधन असणारा ग्रंथ आहे म्हणजे श्रीमद भागवतम. त्या भागवतम मध्ये प्रत्येक स्कंदामध्ये, श्रीमद भागवतमच्या प्रत्येक स्कंदामध्ये नारद मुनींची एंट्री येते. एंट्रीच नाही तर भगवंतांच्या प्रत्येक महत्वपूर्ण लीलांमध्ये नारद मुनींची अतिशय सुंदर भक्तिभावनेने युक्त अशी भूमिका आहे. म्हणून अशा नारद मुनींच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो आपण. तर नारद मुनींच्या जीवनाविषयी 3 प्रामुख्याने गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे नारद मुनी यांची जन्मकथा, त्यानंतर नारद मुनी यांचं जे देश काल आणि परिस्थिती यानुसार जे प्रचार कार्य आहे, प्रचार कार्यामध्ये नारद मुनी कसे निष्णात, कसे एक्सपर्ट आहेत, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे नारद मुनी यांच्याविषयी या भौतिक जगामध्ये जो भ्रम निर्माण झालेला आहे, लोक नारद मुनींना अतिशय निंदनीय दृष्टीने पाहत असतात. काही काही लोक म्हणतात की नारद मुनी हे भांडण लावतात एकमेकांच्या मध्ये, कळ लाव्या मुनी म्हणून देखील नारद मुनींना फार लोक बोलत असतात. आणि नारद मुनी हे कलहप्रिय नसून नारद मुनी हे भगवंतांच्या लीलेमध्ये कसा रस उत्पन्न करतात, कसा रस वृद्धिंगत करत असतात, या 3 विषयांची आज आपण चर्चा करणार आहोत. या विषयांच्या दरम्यान रामायण, श्रीमद भागवत आणि महाभारत या 3 ग्रंथांच्या, अधिकृत ग्रंथांच्या आधारे आपण नारद मुनींचं चरित्र आज आपण पाहणार आहोत. तर नारद मुनींची चर्चा अनेक शास्त्रांमध्ये केलेली आहे, परंतु वेळ आणि सर्व गोष्टींचा विचार करून मी या सर्व कथांना थोडा थोडा स्पर्श करत जाणार आहे. आपण सर्वजण धैर्यपूर्वक आणि ध्यानपूर्वक नारद मुनींचं चरित्र ऐका, जेणेकरून आपल्याला देखील लवकरात लवकर भगवत प्राप्ती होईल. तर 4 प्रकारचे प्रमुख जीवात्मे असतात. पहिला प्रकारचा जीव म्हणजे मर्त्य आत्मा, जो या भौतिक जगामध्ये निवास करत असतो. मर्त्य आत्मा म्हणजे आपल्या सर्वांपैकी सर्वजण आपण पृथ्वी लोकावर निवास करणारे. मर्त्य म्हणजे काही काळ आपण या पृथ्वीवर आपलं गाजावाजा करतो आणि एक दिवस आपल्याला या पृथ्वी तलावरून निरोप घ्यावा लागतो जबरदस्ती, याला म्हणतात मर्त्य लोक. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अमर आत्मा. अमर म्हणजे अमर आत्मांमध्ये देवतांचा उल्लेख येतो. हे देवी देवता स्वर्ग लोकामध्ये निवास करत असतात आणि त्या ठिकाणी त्यांना पुण्यकर्माच्या फळाचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि त्या ठिकाणी देखील ती लोक अमृत म्हणतात त्याला ते पितात. परंतु त्यांना देखील चिरकाळासाठी जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्यांना देखील एक दिवस मृत्यूला सामोरे जावं लागतं. तिसरा प्रकार आहे ते म्हणजे चिरंजीव. चिरंजीव हे असे आत्मा आहेत जे ब्रह्माजींच्या आयुष्यापर्यंत जिवंत राहतात, त्यांना चिरंजीव असं म्हणतात. तर त्यांचे देखील एक 7-8 चिरंजीव आहेत. तर ह्या चिरंजीवांचं ब्रह्माजींच्या आयुष्यापर्यंत यांचं आयुष्य असतं. त्यानंतर जेव्हा ब्रह्माजींचा मृत्यू होतो तेव्हा देखील यांचा देखील मृत्यू होत असतो. त्यानंतर जे नित्य आत्मा आहेत, नित्य म्हणजे त्यांचा कधीही मृत्यू होत नाही, ते आत्मा सदैव भगवंतांच्या वैकुंठ लोकामध्ये निवास करत असतात, पुन्हा ते या भौतिक जगामध्ये येत नाही. तर अशा वैकुंठामध्ये निवास करणाऱ्या आत्म्यांच्या पैकी नारद मुनी हे एक आहेत आणि भगवंतांच्या कृपा आशीर्वादाने नारद मुनी असे एक व्यक्तिमत्व आहेत की ते वैकुंठाचं शरीर धारण करून भौतिक जगामध्ये कुठेही भ्रमण करू शकतात. तर ही भगवत कृपा त्यांना प्राप्त झालेली आहे. तर अशा नारद मुनींच्या विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. प्रथम म्हणजे त्यांच्या जन्माची कथा आपण पाहणार आहोत. तर त्यांच्या जन्माची कथा श्रीमद भागवतमच्या पहिला स्कंद आणि 5वा अध्याय आणि 6वा असे 2 अध्यायांमध्ये चर्चा येते. नारद मुनींचा जन्म सुरुवातीला यांची कथा येते की या कथेची पार्श्वभूमी अशी आहे, जेव्हा व्यासदेवांना भक्तीचं महत्व पटवून सांगत असताना नारद मुनी वेगवेगळ्या शास्त्रातले सिद्धांत त्यांना पटवून सांगतात की भक्ती ही कशी सर्वश्रेष्ठ आहे. त्याचबरोबर व्यासदेव त्यांना म्हणतात की ठीक आहे हो, तुम्ही एवढं सर्व थेरी आम्हाला सांगताय, परंतु याला काही प्रमाण आहे का? तेव्हा नारद मुनी त्यांना स्वतःच्या जीवनाचं उदाहरण सांगतात. नारद मुनी म्हणतात की मी मागच्या जन्मामध्ये म्हणजे मागच्या जन्मामध्ये तेव्हा स्वर्गामध्ये मी उपबरण नावाचा एक गंधर्व होतो आणि त्या ठिकाणी मी अतिशय देखणा, अतिशय बुद्धिमान होतो, दिसायला सुंदर होतो, गायन कला होती माझ्याकडे आणि या सर्व कला गुणांच्यामुळे मी स्वर्ग लोकामध्ये फार मोठी प्रतिष्ठा कमावलेली होती. आणि एक दिवस त्या ठिकाणी स्वर्गामध्ये एक संकीर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या संकीर्तन कार्यक्रमामध्ये मोठमोठे प्रजापती, ब्रह्मर्षी, ऋषीमुनी त्या ठिकाणी एकत्र जमले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये मला प्रमुख भगवंतांचं गुणगान करण्याचं सेवा मला प्राप्त झाली होती. परंतु त्या ठिकाणी लोकांमध्ये अतिशय आकर्षक वातावरण असल्यामुळे मी भ्रमित झालो आणि गर्विष्ठ झालो आणि भगवंतांचं गुणगान करणारं गीत गाण्याऐवजी मी त्या ठिकाणी भौतिक स्तरावरचं स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं आकर्षण उत्पन्न होणारं गायन केलं. त्यामुळे त्या ठिकाणी बसलेले जे प्रजापती ऋषीमुनी होते यांना अतिशय क्रोध आला आणि त्या क्रोधाविष्ट होऊन त्यांनी मला शाप दिला. शाप काय दिला? तर तू तुझ्या गर्वाने फुगून गेलेला आहेस म्हणून तू या ठिकाणी राहण्यासाठी योग्य नाहीस. तर तुला पृथ्वी लोकावर जन्म प्राप्त होईल, तो पण एका शूद्र परिवारामध्ये जन्म प्राप्त होईल. आणि या ऋषीमुनींच्या शापाने नारद मुनींचा पृथ्वी लोकावर जन्म होतो आणि त्यांना दासीपुत्र म्हणून जन्म प्राप्त होतो. तर दासीपुत्र म्हणून जन्म प्राप्त झाल्यानंतर अत्यंत निंदनीय असं त्यांचं कुळ होतं, कुणी त्यांना मान सन्मान देत नव्हतं, सर्व परिस्थिती गरिबीची होती. या सर्व परिस्थितीत त्यांना संघर्ष करत वयाच्या 5व्या वर्षी नारद मुनी असताना त्या गावामध्ये भगवंतांचे शुद्ध भक्त त्या ठिकाणी येतात आणि त्यावेळेस हा चातुर्मासचा पिरियड असतो आणि या चातुर्मासामध्ये संत महात्मे इतरत्र भ्रमण करत नाहीत, एकाच ठिकाणी राहतात आणि भगवंतांचं भजन करत असतात, भगवंतांच्या लीलांविषयी चर्चा करत असतात, साधना करत असतात. तर हे सर्व संत त्या गावामध्ये जातात आणि नारद मुनींची जी आई असते त्या आईला त्या संतांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. आणि त्यावेळेस नारद मुनी देखील लहान असतात, 5 वर्षाचे असताना नारद मुनी त्यांच्या आईसोबत त्या संत महात्म्यांमध्ये जातात, त्यांची सेवा करतात, त्यांच्याकडून कथाश्रवण करतात, भक्ती तत्वाविषयी जाणून घेतात आणि नारद मुनी म्हणतात की हळूहळू मला त्या संतांच्या विषयी आसक्ती निर्माण झाली, त्यांच्याबद्दल मला प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली, मी देखील त्यांच्याबरोबर भजन करू लागलो, त्यांच्याबरोबर जप तप करू लागलो आणि मला त्या सताम कृपा प्राप्त झाली. त्या कृपेद्वारे मी त्यांची महत्सेवा करू लागलो आणि अशा प्रकारे माझ्या हृदयामध्ये शुद्ध श्रद्धेचं बीज जागृत झालं. आणि एक दिवस त्या संतांच्या आशीर्वादाने आणि अनुमतीने मी त्या संतांच्या ताटातलं उच्चिष्ट खाल्लं आणि त्या उच्चिष्टामुळे माझ्या शरीरातला रजगुण आणि तमोगुणाचं आवरण निघून गेलं आणि मला आध्यात्मिक चेतना माझी जागृत झाली असं नारद मुनी व्यासदेवांना सांगतात. काही काळानंतर नारद मुनी म्हणतात की माझी जी आई होती ती एक दिवस पहाटे गायीचं दोहन करण्यासाठी जात असताना तिला एका विषारी सर्पाने दंश केला आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी मला पूर्ण असहाय्य परिस्थिती निर्माण झाली. एकमेव माझी आई होती तिला देखील भगवंतांनी माझ्या जीवनातून काढून घेतलं आणि मी आता पूर्णपणे हताश झालो होतो. पण त्यावेळी संतांनी दिलेले जे उपदेश होते हे उपदेश मी स्मरण केले, चिंतन केलं आणि त्या उपदेशानुसार मी माझा पुढील प्रवास चालू केला. मी त्या नारद मुनी म्हणतात की आईचा सर्व संस्कार पूर्ण केल्यानंतर मी उत्तर दिशेने प्रयाण केलं आणि उत्तर दिशेने जात असताना अनेक मला आकर्षणाची स्थळे प्राप्त झाली, परंतु मी भौतिक आकर्षणाला बळी न पडता मी पुढे पुढे भगवंतांच्या शोधात जात राहिलो आणि एका घनघोर अरण्यामध्ये मी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी एका वृक्षाखाली बसून मी ध्यान करायला लागलो. कित्येक काळ मी ध्यान केलं. ध्यान केल्यानंतर मला हृदयामध्ये भगवंतांच्या त्या सुंदर रूपाचं दर्शन झालं, चतुर्भुज रूपाचं दर्शन झालं. त्यानंतर माझ्या शरीरामध्ये रोमांच उभे राहिले, अष्टसात्विक विकार प्रकट झाले आणि मी त्यावेळी डोळे उघडले आणि सभोवताली पाहिलं तर मला कुठेही भगवंत दिसत नव्हते. तर त्यावेळी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणी म्हणाली की नारदमुनी तुम्ही अजूनही अपरिपक्व आहात, तुम्ही भक्तीमध्ये अजून प्रगत झालेले नाहीयेत, तुमचं हृदय अजूनही शुद्ध झालेलं नाही. तर हे जे रूप होतं भगवंतांचं तुम्हाला यासाठी दाखवलं गेलं जेणेकरून तुमची भक्तीमध्ये आणखी तीव्रता वाढेल आणि अजून या तीव्रतेने या भगवंताच्या रूपाच्या प्राप्तीच्या लालसेने तुम्ही आणखी तुमचं भजन वाढवाल. तर तेव्हा ते आकाशवाणीमध्ये म्हणाले की तुम्ही अजून जप करा, भगवंतांचं आणखी ध्यान करा तीव्र भावनेने, तुम्हाला लवकरच भगवत प्राप्ती होईल. आणि कित्येक काळ नारद मुनी मग भगवंतांचं भजन करतात, ध्यान धारणा करतात आणि एक दिवस ते परिपक्व बनतात भक्ती मार्गामध्ये आणि जशी वीज चमकते आकाशामध्ये आणि क्षणार्धात अदृश्य होते त्या प्रकारे नारद मुनींनी भौतिक शरीर त्याग केलं आणि त्यांना आध्यात्मिक शरीर प्राप्त झालं. ते आध्यात्मिक शरीर म्हणजे ब्रह्माजींच्या पासून उत्पन्न झालेले, ब्रह्माजींच्या मनापासून उत्पन्न झालेले मानस पुत्र म्हणजे नारद मुनी होय. तर आपण जे नारद मुनींचं चित्र पाहतो, फोटो पाहतो, नारद मुनींनी हातामध्ये वीणा धरलेली आणि नारद मुनी ती वीणा वाजवतात. तर भक्ती विनोद ठाकूर फार सुंदर वर्णन करतात, नारद मुनी बाजाये वीणा राधिका रमण नामे नाम अमनी उदित हय. अशा प्रकारे सुंदर भक्ती विनोद ठाकूर वर्णन करतात की नारद मुनी बाजाये वीणा राधिका रमण नामे, श्रीमती राधाराणी आणि कृष्ण यांचं सदैव गुणगान करत असतात नारद मुनी. तर हे नारद मुनींचा तिसरा जन्म आहे. जय श्री राधा गोविंद देव भगवान की जय, श्री राधा विजय गोविंद देव की जय, श्री गौरनिताय भगवान की जय, शिल प्रभुपाद की जय. तर हे नारद मुनी ब्रह्माजींच्या पासून यांचा जन्म झाला, पण ब्रह्माजी हे देखील यांना देखील मृत्यू येतो या जगामध्ये, परंतु नारद मुनींना मृत्यू येत नाही. आणि विशेष करून नारद मुनी कोणतंही शस्त्र अस्त्र न घेता लोकांना भक्ती मार्गामध्ये कन्व्हिन्स करत असतात. तर हे नारद मुनींचं फार मोठं स्किल आहे. तर नारद मुनी विशेष करून ब्राह्मणाची भूमिका करतात, उपदेश करणे, मार्गदर्शन करणे. आणि हेच नारद मुनींचे अनेक अनेक मोठमोठे शिष्य या जगामध्ये आहेत. आणि आपण पाहतो रामायण, रामायणाला रामायणाची जी सुरुवात आहे ती नारद मुनींच्या कृपेने झाली, भागवतमची जी सुरुवात आहे ती नारद मुनींच्या कृपेने झाली. आणि या जगामध्ये अतिशय थोर मोठमोठे जे भक्त होऊन गेलेत ते सर्व नारद मुनींचे शिष्य आहेत. तर हे नारद मुनी भगवंतांची जी कृपा आहे त्यांनी संपादन केलेली आहे आणि ती कृपा ती इतरांना वाटत असतात. तर नारद मुनींचं तर पहिला नंबर जो आहे ज्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत, नारद मुनींची ह्या प्रकारे ही जन्मकथा होती. दुसरं, नारद मुनी देश काल आणि परिस्थितीनुसार कसा प्रचार करतात. तर फार सुंदर रामायणचा प्रसंग येतो. सुरुवातीला रत्नाकर जे आहेत, ज्यांनी रामायण लिहिलेलं, जे वाल्मिकी ऋषी बनले भविष्यामध्ये, ही रत्नाकराची कथा फार सुंदर आहे. एकदा नारदमुनी एका रस्त्याने जात असतात आणि जात असताना त्यांना काही लोक थांबवतात, अहो तुम्ही या मार्गाने जाऊ नका, कारण या रस्त्याला काही अंतरावर एक रत्नाकर नावाचा फार मोठा दरोडेखोर डाकू आहे आणि तो येणाऱ्या प्रवाशांना थांबवतो, अडवतो, त्यांच्याकडचं सर्व धन हिरावून घेतो आणि त्यांना जिवंत मारून टाकतो. तर नारदमुनी म्हणाले की ठीक आहे, कोण व्यक्ती मला बघायला तर पाहिजे कमीत कमी. तर नारदमुनी त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्या मार्गे जातात. आणि हे जे रत्नाकर असतात, यांचा नित्यक्रम असा असतो, हे रोज यांचं येणाऱ्या प्रवासी लोकांना, रस्त्यावर जाणाऱ्या वाटसरू लोकांना अडवायचं, त्यांचं धन लुबाडायचं, त्यांच्याकडून सर्व हिरावून घ्यायचं आणि त्यांना जिवंत मारून टाकायचं आणि त्यांच्या नावाने एक खडा घ्यायचा आणि रांजणमध्ये ठेवायचा. अशी सात मटकी मोठमोठी रांजणं भरून ठेवली होती. इतकं पाप या रत्नाकरने केलं होतं. तर नारदमुनी त्यांना भेटतात आणि ते जे रत्नाकर होते ते अडवतात नारदमुनींना आणि म्हणतात की आज तर एक वेगळ्याच प्रकारचा पुरुष माझ्यासमोर प्रकट झालेला आहे. नेहमीप्रमाणे धन दौलत असलेला व्यक्ती भेटतो. तर नारदमुनींना ते पकडतात आणि म्हणतात की काढा तुमच्याकडचं जेवढं काही धन असेल मला देऊन टाका. तर नारदमुनीची जी शुद्धता आहे पहा, नारदमुनी त्या ठिकाणी थोडे देखील घाबरले नाही, पूर्ण निर्भय होऊन त्या रत्नाकरांशी बोलत होते की मी पहा तू जे करतोस हे कृत्य रोज नित्यनियमाने तुझा हा क्रम आहे, तुला माहिती का तू पाप करतोस रोज. तेव्हा रत्नाकर म्हणाले की हो मला माहिती, पण हा माझा नित्य व्यवसाय आहे आणि माझ्या फॅमिली माझ्या परिवाराचं पालन पोषण करणं हे माझं कर्तव्य आहे, त्यामुळे याच्यामध्ये माझं काही पाप नाही. आणि जरी पाप लागत असेल तरी याच्यामध्ये सर्वांचा भागीदार आहे कारण मी त्यांचं पालन पोषण करतोय. तेव्हा नारदमुनी म्हणाले की हे पहा, नारदमुनींचं मधुर वचन ऐकून त्या दरोडेखोराचं परिवर्तन हळूहळू होत होतं. तेव्हा नारदमुनी म्हणाले की तुम्ही घरी जा, तुमच्यावर जीवलग प्रेम करणारी तुमची पत्नी, तुमचे माता पिता, तुमचे पुत्रांना विचारा. आणि काय विचारायचं की मी जे पाप करतो रोज त्या पापामध्ये तुम्ही भागीदार आहात का. तेव्हा रत्नाकर म्हणतात की ठीक आहे मी जाईल विचारायला, पण तुम्ही पळून जाणार, तुम्ही फार चतुर दिसता बोलण्यामध्ये. तेव्हा रत्नाकर त्यांना झाडाला दोरीने बांधून टाकतात आणि घरी जातात. त्यांच्या सर्व फॅमिली मेंबरला विचारतात की तुम्ही माझ्या पापामध्ये सहभागी आहात का. तेव्हा ते स्पष्ट नकार देतात. आमचं पालन पोषण करण्याची पूर्ण जबाबदारी तुमची आहे, तुम्ही कोणत्याही मार्गाने धन कमवा, त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. त्यामुळे तुम्ही जे काही कर्म करता, चांगलं करत असाल तर तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि वाईट करत असाल तरी सुद्धा तुम्हालाच प्राप्त होईल. आणि तेव्हा त्या रत्नाकरचे डोळे उघडतात आणि ते नारदमुनींच्याकडे येतात आणि लोटांगण घालतात की प्रभू मला उपदेश करा. हे भौतिक जगत जे आहे, ऐन वेळेस कपडे उतरवणारे लोक आहेत, हे कुणी साथ देणारे लोक नाही या भौतिक दुनियेमध्ये. आणि नारदमुनी त्यांची दयनीय अवस्था पाहतात आणि त्यांना म्हणतात की ठीक आहे, तुमच्यासाठी देखील उद्धाराचा मार्ग आहे, ते म्हणजे भगवंतांचं पवित्र नाम. या रामनामाचा जप करा आणि परमसिद्धी प्राप्त करा. तर हे जे होते वाल्मिकी ऋषी, यांना राम नाम उच्चारता येत नव्हतं कारण यांनी कित्येक पापांच्या राशीच्या राशी इतकं सारं पाप केलेलं होतं, त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे खूप जड झालं होतं. आणि जड अस्तित्व असलेला मनुष्य भगवंतांचं नाम उच्चारण करू शकत नाही. म्हणून आपण पाहतो भौतिक दुनियेमध्ये आपल्याला लोक भेटतात, आपण लोकांना सांगतो की भगवंतांचं नाव घ्या, जप करा, ते लोक नाही घेऊ शकत. का घेऊ शकत नाहीत? कारण प्रचंड पाप राशींमध्ये त्यांचं जीवन पडलेलं आहे. पापाचं ओझ असल्यामुळे भगवंताचं पवित्र नाम त्यांच्या मुखातून निघत नाही. तर हे एक कारण आहे नाम न घेण्याचं. तर वाल्मिकी ऋषींना नारदमुनी अतिशय एक्सपर्ट आहेत. देश काल आणि परिस्थितीनुसार त्यांनी त्याच नावाला उलट करून दिलं. तुम्ही मरा 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 म्हणा आणि भविष्यामध्ये मरा मरा म्हणत म्हणत वाल्मिकी ऋषी शुद्ध झाले आणि त्यांचा उद्धार झाला. भविष्यामध्ये ते फार मोठी महाकाव्य लिहिणारे प्रसिद्ध लेखक झाले. तर हा सिद्धांत वैदिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून चुकीचा आहे. भगवंतांचं नाव उलट प्रचार करणे हे अपराध आहे. परंतु भक्तांच्या हृदयामध्ये इतकी दया आहे की लोकांच्या उद्धारासाठी स्वतःचं जीवन धोक्यामध्ये घालण्यासाठी तयार असतात. तर ही शुद्ध भक्ताची दया असते. म्हणून प्रभुपादांना हिप्पी जे मुलं होते अमेरिकेतले ते विचारायचे की स्वामीजी व्हॉट इज वैकुंठ लाईफ. तर प्रभुपाद म्हणायचे की वैकुंठ म्हणजे ड्रगचा समुद्र आहे, एलएसडीचा समुद्र आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला आणखी आणखी आनंद भेटेल. कारण प्रभुपादांना भेटण्यासाठी जे मुलं यायचे ते सर्व नशा करून येत होते आणि त्यांना वाटत होते की नशेची जितकी आपण नशा केली तितका आपण आनंदामध्ये डुंबून राहू. तर प्रभुपाद यांना या दृष्टीने प्रचार करत होते की हे हळूहळू लोक ही मुलं भगवंतांचे भक्त बनतील, शुद्ध होतील. जर यांना चिंतामणी प्रकरसत्म सुकल्प वृक्ष या प्रकारे जर वैकुंठाचं वर्णन केलं तर यांना सर्व कल्पना वाटेल, है ना. त्यांची चेतना जो विकसित झालेली नाही तर भगवद्धामाविषयी कसं चिंतन करू शकतील ते. म्हणून रूप गोस्वामी सांगतात की एन केन प्रकारेन मन कृष्ण निवेश याद. भगवंतांच्या नामामध्ये मन लागणं ही फार मोठी सौ त्या कारणाने असे ना नामामध्ये मन लागलं पाहिजे. तर हे झालं नारद मुनींचा प्रचार. दुसरा नारद मुनींनी प्रचार केला श्रीमद भागवताची रचना. आपण पाहतो भागवतांच्या पहिला स्कंदवाद जेव्हा व्यासदेवांनी सर्व शास्त्र लिखाण केलं. लिखाण केल्यानंतर व्यासदेवांनी 17 पुराणं लिहिली, संहिता लिहिल्या, एका वेदाचे 4 भाग केले, उपनिषद लिहिली, वेदांत सूत्रांसारखे ब्रह्मसूत्र लिहिली आणि महाभारतासारख्या महाकाव्याची देखील रचना केली. एवढं सर्व शास्त्र रचना करून व्यासदेव असंतुष्ट होते. त्यांना हृदयामध्ये संतुष्टी पूर्णत्वाचा अनुभव येत नव्हता. का? कारण पूर्ण भगवंतांविषयी अपूर्ण वर्णन केल्यामुळे अपूर्ण राहणार असेल आणि जे लोक अशा शास्त्राला वाचतील त्यांच्या जीवनामध्ये कसं पूर्णता प्राप्त होणार. म्हणून व्यासदेव त्या ठिकाणी असंतुष्ट होते. त्यावेळेस नारद मुनी त्यांच्यासमोर प्रकट होतात आणि नारद मुनींना नारद मुनींचं ते स्वागत करतात आणि नारद मुनींना पूर्ण परवानगी देतात की प्रभू मी इतकं सर्व शास्त्र लिहिलेलं आहे पण माझ्या हृदयामध्ये संतुष्टी नाही, तर माझ्या असंतुष्टीचं नेमकं कारण काय ते मला समजत नाही, कृपा करून मला उपदेश करा. तेव्हा नारद मुनी म्हणतात की हे व्यासदेव तुम्ही अत्यंत विद्वान आहात, सर्व शास्त्रामध्ये निपुण आहात, तुम्ही सर्व संस्कृत व्याकरणाचा सर्व नियमांचं पालन करून सर्व साक्षात्काराने विभूषित आहात आणि अशा पंडित्यपूर्ण शैलीने तुम्ही सर्वशास्त्राचं लिखाण केलेलं आहे, परंतु एक चूक केलेली तुम्ही. दोन चुका सांगतात. पहिली चूक सांगतात की तुम्ही नष्कर्म्यम अपि अच्युत भाववर्जितम नशोभते ज्ञानम अलम निरंजनम. तुम्ही नष्कर्म्यम अपि अच्युत भाववर्जितम, अच्युत भगवान श्रीकृष्णांच्या भावाच्या अभावाने तुम्ही शास्त्र लिहिलेलं आहे, त्यामुळे असं वर्जित भाववर्जित जे शास्त्र आहे हे शास्त्र वाचून लोक स्वाभाविकपणे इंद्रिय तृप्ती करतील आणि शास्त्राचा पुरावा देतील आणि म्हणून अशा समाजाचा विनाश होईल भविष्यामध्ये. म्हणून तुम्ही असं शास्त्राचं लिखाण करा ज्या शास्त्राच्या माध्यमाने लोक आत्मसाक्षात्काराचा मार्गाचा स्वीकार करतील, त्याचबरोबर त्यांना भक्तिरसाचं. पुढे बरीचशी ती कथा आहे. नंतर अखेर श्री नारद मुनी त्यांना कन्व्हिन्स करतात की तुम्ही आता श्रीमद भागवताचं लिखाण करा आणि जे श्रीमद भागवतम येणाऱ्या भ्रमित कलियुगासाठी एकमेव असं मार्गदर्शक ग्रंथ ठरणार आहे. म्हणून कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभिस्सह कलौ नष्ट दृश्यामेश्व पुराणार्थ उदनोदितः. म्हणजे हा श्रीमद भागवतम ग्रंथ कृष्ण तुल्य भागवत विभू सर्वाश्रय, श्रीकृष्णांपासून अभिन्न असणारा हा ग्रंथ आहे. कृष्ण तुल्य भागवत विभू सर्वाश्रय प्रतिश्लोक प्रति अक्षर नाना अर्थक आहे. प्रत्येक श्लोकामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. हे कधी समजेल? जेव्हा त्या भागवताचं ज्या व्यक्तीने रसास्वादन केलेलं आहे त्याच्या मुखातून जेव्हा आपण हे भागवतम ऐकू तेव्हा आपल्याला देखील नाना अर्थ आणि नाना प्रकारच्या शब्दांमधून भक्तीचा रस प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे नारद मुनी व्यासदेवांना वर्णन करतात आणि पुढे भक्तीचं देखील वर्णन करतात की भक्ती ही कशी सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही वेदांमध्ये महाभारतामध्ये भक्तीचं वर्णन केलेलं आहे परंतु त्या भक्तीला सेकंडरी दुय्यम स्थान दिलेलं आहे, प्रधान भक्तीने वर्णन केलेली तुम्ही. म्हणून अशा भक्तीच्या नावाखाली लोक इंद्रिय तृप्ती करतील आणि ज्या धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पुरुषार्थांचं तुम्ही वर्णन केलेलं आहे परंतु अंतिमता हे 4 पुरुषार्थांमध्ये मनुष्य भले शुद्ध होईल परंतु यांना शुद्ध होण्यासाठी इतका विलंब लागणार आहे. या विलंबामध्ये तो व्यक्ती कधी पाप करेल कधी पुण्य करेल, कधी पाप करेल कधी पुण्य करेल आणि अशा चक्रामध्ये तो कधी स्वर्गात जाईल कधी नरकात जाईल. पण याच्यासाठी भगवंताच्या धामाची दार ही नेहमी बंद राहतील. का? कारण तो शुद्ध भक्तीचं पालन करत नाही. तर हे अशा प्रकारे व्यासदेवांना नारद मुनी उपदेश करतात आणि त्यांना श्रीमद भागवत लिखाणांचं प्रेरणा देतात. तर हे नारद मुनींचं महान कार्य. तर ध्रुव महाराजांना भागवतामध्ये दुसरी एक चर्चा येते. ध्रुव महाराजांना देखील फार सुंदररित्या प्रचार करतात, फार मोठा टॉपिक आहे, आपण पुढे जात राहू. त्यानंतर प्रल्हाद महाराजांना नारदमुनी प्रचार करतात. तर प्रल्हाद महाराजांवर तर इतकी कृपा आहे नारदमुनीची. प्रसंग येतो भागवतमच्या सातव्या स्कंदामध्ये, युधिष्ठिर महाराजांना नारदमुनी वर्णन करून सांगताना तो एक प्रसंग असतो राजस्व यज्ञाचा. त्यावेळेस नारदमुनी भक्तीच्या तत्वांचं वर्णन करून सांगत असताना स्वतःच्या शिष्याची महानता सांगतात. प्रल्हाद महाराज किती सर्वश्रेष्ठ भक्त होऊन गेले. ते म्हणतात की जे प्रल्हाद महाराज होते, श्रुतेश दृष्टेश गुणेश्व वस्तुदृक, प्रल्हाद महाराज हे का श्रेष्ठ ठरले? कारण जे ऐकत होते ते भगवंतांविषयी, दृष्टेश जे पाहत होते ते भगवंतांविषयी पाहत होते, आणि असे जे भक्त होते, न उद्विग्न चित्त व्यसनेशु निस्पृहा श्रुतेश दृष्टेश गुणेश्व वस्तुदृक, कधीही उद्विग्न झाले नाही. त्यांना हिरण्यकश्यपूने प्रचंड त्रास दिला, उद्विग्न करण्याचा प्रयत्न केला, तरीही ते उद्विग्न झाले नाही. का? कारण त्यांची नवविधा भक्ती खूप पॉवरफुल होती. नित्य भगवंतांचं स्मरण, चिंतन आणि मनन ते करत होते. तर अशा प्रल्हाद महाराजांचं जन्माची कथा, एक आसुर कुळामध्ये शुद्ध भक्त कसा जन्माला आला असं युधिष्ठिर महाराजांनी प्रश्न विचारला. त्या उत्तरादाखल ते नरसिंह पुराणामध्ये एक सुंदर कथा येते. जेव्हा हिरण्यकश्यपचा वध झाला, त्याचा बदला घेण्यासाठी हिरण्यकश्यपू तपस्या करण्यासाठी जातो जंगलामध्ये, आणि त्यावेळेस हिरण्यकश्यपू तपस्या करत असताना नारदमुनी एका पक्षाचं रूप घेतात आणि मोठमोठ्याने नारायण 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 असं भगवंतांचं गुणगान करतात, आणि तो नारायणाचा ध्वनी हिरण्यकश्यपूच्या कर्णामध्ये प्रवेश करतो. आणि त्या तपस्या करत असताना हिरण्यकश्यपू विचलित होतो, परत ध्यान करतो, परत नारायण नारायण असं ध्वनी ऐकायला येतो, परत विचलित होतो, आणि असा विचलित दोन वेळा तीन वेळा झाल्यानंतर तो ध्यान भंग होतो त्याचं, आणि तो घरी निघून येतो. आणि मनामध्ये हेच चिंतन असतं, कोण होता हा नारायण नारायण बोलणारा, माझ्या शत्रूचं नाव घेणारा कोण होता, माझ्या समोर का आला नाही, त्याची हिंमत कशी होती माझ्या शत्रूचं नाव घेताना. असं सतत नारायणाचं चिंतन करत करत घरी येतो. घरी आल्यानंतर दरवाजा नॉक करतो कयादू, त्यांची पत्नी. ती विचारते की कोण आलंय. दरवाजा जेव्हा उघडते तेव्हा हिरण्यकश्यपू दिसतो. तेव्हा कयादू म्हणते, अहो लोक तपस्येला जातात परत येत नाहीत हजारो वर्ष, तुम्ही कसं काय परत आले? तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणतात की मला एका व्यक्तीने विचलित केलं तपस्येमधून, म्हणून मी घरी आलो. तर का विचलित केलं? मग सर्व कथा सांगतात की मला नारायण नारायण असं वारंवार स्मरण होत होतं, आणि त्यावेळेस दैव आणि भगवंतांच्या संयोगाने हिरण्यकश्यपू त्यांच्या पत्नीचा संग करतात, आणि त्यावेळेस त्या नारायणांच्या स्मरण चिंतनाच्या भावनेने त्या कयादूच्या गर्भामध्ये एक पवित्र आत्म्याचा प्रवेश होतो, आणि ते म्हणजे प्रल्हाद महाराज असतात. आणि भविष्यामध्ये आपण पाहतो की जेव्हा इंद्र त्या कयादूचं अपहरण करतात तेव्हा नारदमुनीच्या कृपेने तिचं रक्षण होतं, आणि त्यावेळेस नारदमुनी त्या कयादूच्या गर्भामध्ये असणाऱ्या शिशूवर, प्रल्हाद महाराजांवर, भक्ती तत्वाचं ज्ञान देतात, भक्तीचं महत्व पटवून सांगतात. आणि त्यावेळेस प्रल्हाद महाराजांना खरं आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं, ते म्हणजे गर्भामध्ये. तर हे नारदमुनींचं प्रल्हाद महाराज हे शिष्य आहेत. आणि या प्रल्हाद महाराजांच्या कृपेने अत्यंत निंदनीय असे आतंकवादी हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष यांचा उद्धार झाला. तर हे प्रल्हाद महाराजांचं चरित्र आहे. पुढे भागवतामध्ये आणखी वर्णन येतं दक्ष प्रजापतींच्या विषयी. दक्ष प्रजापतींचे 11,000 पुत्र असतात. सुरुवातीला 1,000 पुत्रांचा उत्पत्ती करतात दक्ष प्रजापती. आणि हे दक्ष प्रजापती या मुलांना सांगतात की तुम्हाला प्रजा उत्पत्ती करायची, त्यामुळे तुम्ही सुरुवातीला तपस्या करा. एक वैदिक नियम होता असा पूर्वी की जेव्हा लग्न करायचं असेल, लग्न करायच्या अगोदर त्या मनुष्याला तपस्या करावी लागत होती. आणि हे 1,000 पुत्र जंगलामध्ये जातात आणि त्यांना रस्त्यामध्ये नारदमुनी भेटतात. नारदमुनी त्यांना असा काही प्रचार करतात की वन स्ट्रोक मध्ये ब्रह्मचारी बनवतात. अरे बाबांनो, भौतिक संसारामध्ये का पडतंय तुम्ही? काही प्राण नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही वैराग्य बना, भगवंतांचं भजन करा आणि मुक्त होऊन जा. त्यानंतर हे 1,000 पुत्र गेल्यानंतर पुन्हा 10,000 पुत्राची उत्पत्ती प्रजापती करतात. 10,000 पुत्र देखील तपस्येला जातात तेव्हा नारदमुनी म्हणतात की बुद्धिमान मनुष्य तो आहे जो आपल्या वरिष्ठांचा अनुसरण करतो. म्हणून तुमचे मोठे बंधू ब्रह्मचारी झाले, तुम्ही कशाला लग्न करताय, कशाला भानगडीत पडता तुम्ही? तर या 10,000 पुत्रांना देखील ब्रह्मचारी बनवतात. आणि दक्ष प्रजापतींना फार राग येतो, क्रोध येतो, आणि तेव्हा दक्ष प्रजापती विचार करतात की हा नारद मुनी माझ्या सर्व मुलांना यांनी ब्रह्मचारी बनवलं. त्यानंतर मग दक्ष प्रजापती मुलींना जन्म देतात, तर मग नारद मुनी त्या मुलींना काही प्रचार करत नाही, कारण ते नारद मुनी ब्रह्मचारी होते. मग नंतर या भविष्यामध्ये या मुलींचा विवाह वेगवेगळ्या ऋषी मुनींची होतो, नंतर मग सृष्टी पुढे चालू होते. आणि जेव्हा हे दक्ष प्रजापती अत्यंत क्रोधित होतात नारद मुनींवर आणि नारद मुनींची अत्यंत घृणास्पद शब्दांमध्ये निंदा करतात, नारद मुनी त्यांच्या समोर जातात आणि क्षमा मागतात. बरीच तात्विक चर्चा त्यांच्यामध्ये होते आणि मग नारद मुनींना दक्ष प्रजापती म्हणतात की हे नारद मुनी, तुम्हाला तर घरदार नाहीये, तुम्हाला काही संसार नाहीये, पण एवढंच नाही पण तुम्ही आमच्यासारख्या संसारी लोकांचं ऐश्वर पाहून तुम्हाला द्वेष निर्माण झालेला आहे, आमचा वाढता वेल तुम्हाला दिस पाहवत नाही, तुम्हाला सहन होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला असा शाप देतो, तुम्ही या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एक घडीपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी राहू शकत नाही. एक घडी म्हणजे 24 मिनिटे. तर नारद मुनी म्हणतात थँक्यू हरे कृष्णा. आणि नारद मुनी तिथून त्यांचा निरोप घेतात आणि म्हणतात की ही भगवंतांची माझ्यावर कृपा आहे. ते शापाला वरदान स्वीकारतात, विपत्तीला संपत्ती बनवतात आणि म्हणतात की मी जर एका ठिकाणी थांबत नसेल तर ही भगवंतांची फार चांगली योजना आहे, मी जागोजागी प्रचार करेल आणि अजून शुद्ध भक्तीचा मी चांगल्या प्रकारे प्रचार करू शकेल. तर हे नारद मुनीचं शाप भेटल्यामुळे नारद मुनी निरंतर भ्रमण करत असतात वेगवेगळ्या लोकांमध्ये. तर हे झाले भागवतम मध्ये प्रसंग. आणखी भागवतम मध्ये देखील बरेच प्रसंग आहेत, पण आपण महाभारतामधून एक फार सुंदर स्टोरी पाहू ज्यामध्ये नारद मुनींची जी भूमिका आहे. नारद मुनी केवळ प्रचारच करत नाहीत, तर नारद मुनी अत्यंत चांगल्या प्रकारे इतरांना मार्गदर्शन काउन्सिलिंगची भूमिका देखील करतात. तर महाभारतामध्ये जेव्हा 5 पांडव हे वनवासामध्ये होते आणि यांच्यावर बराचसा अन्याय झाला आणि त्या सर्व काळांमध्ये जे पांचाल राज होते द्रुपद महाराज, त्यांची कन्या द्रौपदी हिचं स्वयंवराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांनी, त्यावेळेस मोठमोठे राजे महाराजे त्या ठिकाणी जमले होते एकत्र आणि अर्जुन आणि सर्व पांडव देखील त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी जी शर्त लावली होती की त्या मत्स्याचा डोळा भेदायचा बाणाने, तर त्यावेळेस सर्व योद्धे अपयशी ठरले आणि मात्र अर्जुन हा विजयी ठरला आणि या अर्जुनाला द्रौपदी प्राप्त झाली स्वयंवरामध्ये. आणि जेव्हा या द्रौपदीला पांडव घेऊन येतात कुंती महाराणीकडे आणि कुंती महाराणी काहीतरी कार्य करत असते, त्यावेळेस युधिष्ठिर महाराज म्हणतात अर्जुन म्हणतात कुंती महाराणीला की हे माते, आज तुझ्यासाठी आम्ही एक विशेष वस्तू भेट आणलेली. तेव्हा नेहमीप्रमाणे कुंती महाराणी अगदी सहज बोलून जाते की ठीक आहे, तुम्ही 5 भावंडांमध्ये ती वस्तू शेअर करून घ्या, वाटून घ्या एकमेकांच्या मध्ये. तर या 5 पांडवांना समजत नाही की एक कन्या आणलेली आपण स्वयंवरामध्ये जिंकून आणलेली आणि कुंती महाराणी कसं म्हणू शकते की तुम्ही एकमेकांच्या मध्ये वाटून घ्या. आणि जेव्हा युधिष्ठिर महाराज विचार करतात की या वाक्यामध्ये निश्चित काहीतरी गुढ असलं पाहिजे, कारण आपली जी माता आहे अत्यंत पवित्र जीवन जगणारी आहे आणि तिच्या मुखातून निघालेले शब्द हे कधी खोटे ठरू शकणार नाहीत. तेव्हा युधिष्ठिर महाराज पण विचार करतात, त्यावेळेस द्रुपद महाराजांना समजतं की माझी एकटी कन्या आहे आणि कुंती महाराणी म्हणते की तुम्ही वाटून घ्या एकमेकांना, तर त्यावेळेस द्रुपद महाराजांना देखील फार मोठी चिंता होते आणि त्यावेळेस व्यासदेव त्यांच्या समोर प्रकट होतात आणि व्यासदेव त्यांना मार्गदर्शन करतात. व्यासदेव म्हणतात की पहा, ही जी कन्या आहे द्रौपदी ही कोणी साधारण नाहीये, ही जसं आपण सर्वजण एका मातेच्या गर्भातून जन्म घेतो तसं या द्रौपदीने जन्म घेतलेला नाही, तर ही द्रौपदी यज्ञाच्या अग्नीतून प्रकट झालेली आहे, म्हणून ही कोणी साधारण स्त्री नाहीये, म्हणून हिची पूर्वजन्माची कथा मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचं सर्व काही भ्रम दूर होऊन जाईल. तेव्हा व्यासदेव म्हणतात की ही जी द्रौपदी आहे मागच्या जन्मामध्ये हिने अतिशय सुंदर पती प्राप्तीची इच्छा केली, जो पती अतिशय मोठा बलशाली असावा, जो पती माझा धनवान असावा, बुद्धिमान असावा, धर्मज्ञाता असावा आणि धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ देखील असावा, अशा क्वालिटीने ती वर शोधत होती, परंतु तिच्या इच्छेनुसार तिला पती प्राप्त झाला नाही. अंतिमता ती शिवजींची उपासना करते आणि तपस्येनंतर शिवजी तिच्या समोर प्रकट होतात, तेव्हा ही द्रौपदी घाबरून त्या शिवजींसमोर अचानक पाच वेळा मला पती पाहिजे, मला पती पाहिजे, मला पती पाहिजे, मला पती पाहिजे, मला पती पाहिजे असं पाच वेळा बोलून जाते, तेव्हा शिवजी म्हणतात तथास्तु। भविष्यामध्ये जेव्हा हिचं वय होतं त्यानंतर मृत्यू होतो, दुसरा जन्म अग्निकुंडातून हिचा जन्म झाला आणि हिची जी इच्छा होती मला पती पाहिजे वेगवेगळ्या गुणांनी विभूषित, तर हे सर्व गुण एका पुरुषामध्ये असणं अशक्य आहे ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट की ही जी द्रौपदी आहे हिने पाच वेळा पती पाहिजे पती पाहिजे असं बोलल्यामुळे हिची ही इच्छा ह्या जन्मामध्ये शिवजींनी पूर्ण केलेली, त्यामुळे तुम्ही अधिकृतरित्या पाचही जण तुम्ही हिच्याशी विवाह करू शकता। तर व्यासदेव एक अधिकृत व्यक्ती आहेत सर्व निर्णय देण्यासाठी आणि ते सर्वजण मान्य करतात। पण हे सर्व विवाहाचा कार्यक्रम झाल्यानंतर नारद मुनींना चिंता वाटते की यांचं भविष्यातलं जीवन कसं हे जगणार। तेव्हा नारद मुनी त्या पांडवांच्या समोर प्रकट होतात आणि म्हणतात की अरे बाबांनो, तुम्ही द्रौपदीला तर प्राप्त केलेलं आहे पण जरी तुमच्या सर्व भावांमध्ये संबंध चांगले आहेत, तुमचं एकमेकांमध्ये जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, आज्ञाधारकपणा आहे, एकमेकांच्या बद्दल आदर आहे, एकजूट आहेत तुम्ही सर्वजण पाचही जण, पण आज ही परिस्थिती तुमच्या हातात आहे परंतु भविष्यात येणारी जी परिस्थिती आहे तुमच्या हातात नाही, त्यामुळे तुम्ही याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। मग नारद मुनी त्यांना सुंद आणि उपसुंद नावाच्या दोन असुरांची कथा सांगतात। नारद मुनी म्हणतात की हे दोन सुंद आणि उपसुंद हे दोन्ही भाऊ होते, सख्खे भाऊ होते आणि हे सख्खे भाऊ जीवलग मित्र देखील होते परंतु असुर होते आणि या असुरांनी ब्रह्माजींची तपस्या आरंभ केली आणि ब्रह्माजी प्रकट झाल्यानंतर ब्रह्माजींनी विचारलं की तुम्हाला काय वर पाहिजे, तेव्हा हे दोघेही म्हणाले की या संपूर्ण भूलोका पृथ्वी ब्रह्मांडामध्ये आम्हाला कोणीही मारू शकणार नाही असं वरदान आहे। तर ब्रह्माजी म्हणले असं कसं होऊ शकतं, कोणीतरी मारतच आणि मृत्यू हा भौतिक जगामध्ये येतोच, त्यामुळे मग ते सुंद आणि उपसुंद म्हणतात की आपल्यामध्ये इतकं चांगलं घनिष्ठ रिलेशन आहे तर असं आपण वरदान मागू की आमच्यामध्ये वादविवाद होईल आणि जेव्हा आम्ही एकमेकांना मारू तेव्हाच आमचा मृत्यू होईल असं वरदान द्या। ब्रह्माजी तथास्तु म्हणतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि मग भविष्यामध्ये हे उपसुंद आणि उपसुंद इतके उचापत्या करतात ब्रह्मांडामध्ये, इतर चांगले सज्जन लोकांना त्रास देतात, देवी देवतांना त्रास देतात, वैदिक कर्मकांड, सकाम कर्म, यज्ञ या सर्वांना बंद पाडतात आणि स्वतःचं वर्चस्व दाखवतात। तेव्हा सर्व देवता त्रस्त होतात आणि ब्रह्माजींच्याकडे जातात, म्हणतात की या सर्व समस्येतून काहीतरी उपाय शोधा। तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की मी काहीतरी उपाययोजना करतो आणि मग ब्रह्माजींनी एक उपाययोजना केली, तिलोत्तमा नावाची अप्सरा निर्माण केली आणि या सुंद आणि उपसुंद यांच्या समोर तिला सोडली आणि हे सुंद आणि उपसुंद एका वनामध्ये भ्रमण करत होते। भ्रमण करत असताना ही तिलोत्तमा अप्सरा त्यांच्या समोर जाते। तिलोत्तमा म्हणजे तीळ भर देखील तिचं अंग कुरूप नाहीये, इतकी सुंदर असलेली ही तिलोत्तमा होती। आणि जेव्हा ही अप्सरा त्या दोन्ही भावंडांसमोर जाते तेव्हा सुंद म्हणतो की दोघीही तिच्या सौंदर्याप्रती आकर्षित होतात आणि सुंद म्हणतो की ही माझी पत्नी तुझी वहिणी आणि तो उपसुंद म्हणतो की ही माझी पत्नी ही तुझी वहिणी। अशा प्रकारे एकमेकांच्या मध्ये वाद निर्माण होतो, तो वाद शाब्दिक शारीरिक भांडण होतात, मारामारी होतात आणि एकमेकांना खून करून एकमेकांचा मारून दोघेही मृत्यू पावतात आणि ती जी तिलोत्तमा होती तिलोत्तमा स्माईल करून तिथून बाय बाय करून निघून जाते। तर नारद मुनी ही स्टोरी पांडवांना सांगतात, का सांगतात, कारण भविष्यामध्ये तुमच्यामध्ये असा समस्या निर्माण नको व्हायला। म्हणून नारद मुनी त्यांना फार सुंदर प्रकारे काउन्सिलिंग करतात। नारद मुनी म्हणतात की तुमचं जरी एकमेकाच्या मध्ये प्रेम रिलेशन आहे तरी सुद्धा तुम्ही एक पॉलिसी बनवली पाहिजे, त्या पॉलिसीच्या आधारावर तुमचं जीवन जगले पाहिजे तुम्ही, नाही जर तुम्ही पॉलिसी बनवली तर भविष्यामध्ये तुमच्यामध्ये फार मोठे क्लेश निर्माण होतील। तेव्हा नारद मुनींच्या सल्ल्यानुसार ते ठरवतात की एक वर्ष द्रौपदी एका पतीबरोबर राहील, त्यानंतर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी असं तिचं पती तिची तिच्याबरोबर राहत असतील असं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यावेळेस शिवजींच्या कृपेने तिला कुमारीचं वरदान देखील प्राप्त झालेलं असतं। तर ही फार मोठी दिव्य सर्व घटना आहे, याच्यामध्ये भौतिक दृष्टिकोन ठेवून अपराध करायला नको। तर ही भगवंतांची डिवाईन योजना असल्यामुळे ही विशेष श्लोक असतात। तर ही नारद मुनींची विशेष भूमिका महाभारतामध्ये दिसून येते. तर अत्यंत चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करण्याचं काम देखील नारद मुनी करत असतात. तर नारद मुनी हे कलह प्रिय नसून भगवंताच्या लीलेमध्ये कसं रस वाढवण्याचा प्रयत्न करत असतात याच्याविषयी आपण एक छोटीशी एक दोन कथा पाहू. रामायण मध्ये फार सुंदर वर्णन येतं, उत्तरकांड मध्ये वर्णन येतं. नारद मुनी अयोध्येमध्ये जातात, त्यावेळेस सर्व युद्ध जिंकलेलं असतं, सर्व वानर सेना देखील अयोध्येमध्ये निवास करत असते. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना नारद मुनी म्हणतात की तुम्ही रावणाला मारलं, पण याच्या अगोदर मी देखील त्या रावणाला समजवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला देखील माझी इच्छा होती की भगवंतांचं पवित्र नाम देऊन त्याचा उद्धार करावा, पण ते काही मला शक्य झालं नाही. नारद मुनी उत्तरकांडमध्ये फार सुंदर कथा येते. नारद मुनी रावणाच्या दरबारामध्ये प्रवेश करतात, त्यांच्या महालामध्ये जातात आणि नारद मुनी भगवंतांचं सतत नामजप करत असतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा प्रकारे नारायण नारायण म्हणत भगवंतांचं नाम घेत त्या रावणाच्या महालामध्ये प्रवेश करतात. त्यावेळेस रावण फार क्रुद्ध होतो की सर्व लोक माझ्या नावाचा जप करतात आणि तू त्या विष्णूच्या नावाचा का जप करतोस. रावण फार क्रोधित होतो आणि रावण नारद मुनींच्यावर एक तीक्ष्ण शस्त्र चालवतो आणि शस्त्र चालवल्यानंतर नारद मुनी अजिबात भयभीत होत नाही. ते शस्त्र नारद मुनींच्या शरीरामध्ये येतं, प्रवेश करतं आणि अदृश्य होऊन जात. रावण पाहतो की हा एक वेगळ्या प्रकारचा मनुष्य दिसतोय. मी एवढं भयानक शस्त्र याच्या अंगावर सोडलं, इतकं शक्तिशाली शस्त्र सोडलं, पण याला काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा नारद मुनी ना प्रश्न विचारतो रावण. रावण म्हणतो की अहो तुमच्या शरीरामध्ये काही तुम्हाला काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा नारद मुनी म्हणाले की हो कसा परिणाम होणार, माझं जे शरीर आहे हे सच्चिदानंद शरीर आहे, पूर्ण आध्यात्मिक शरीर आहे. हे आध्यात्मिक शरीराला भौतिक कोणत्याही गोष्टीचा काही परिणाम होत नाही. तेव्हा नारद मुनी म्हणतात हो काहीतरी विशेष गोष्ट आहे. तेव्हा रावण म्हणतो की अरे बापरे तुम्ही फारच अद्भुत व्यक्ती आहात. तेव्हा रावण त्यांना फार आदर सत्कार आणि फार स्वीट शब्द बोलतो, म्हणतो की नारद मुनी तुम्ही या, तुमचं स्वागत आहे. सुंदर आसन देतात नारद मुनींना बसायला, त्यांची आरती करतात, त्यांची पूजा करतात, त्यांना सुंदर वस्त्र देतात. नारद रावण सर्व करतोय. त्यानंतर रावण त्यांना विचारतो की नारद मुनी मला देखील असं शरीर प्राप्त करायचं, काहीतरी उपाय सांगाल का? नारद मुनी म्हणाले की हो निश्चित उपाय सांगेल तुम्हाला मी, का नाही सांगणार. तर नारद मुनी म्हणतात की तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. रावण म्हणतो काय करायचं? तुम्ही भगवंतांच्या नावाचा जप करा, नारायण नारायण नारायण. आणि त्यावेळेस रावण जेव्हा भगवंतांचं नावाचा जप करणे असं ऐकतो तेव्हा त्याला फार प्रचंड संताप येतो आणि म्हणतो की हे इम्पॉसिबल, अशक्य गोष्ट आहे माझ्यासाठी, मी नाही करणार. हे का नाही करणार? कारण मी या संपूर्ण लोकाचा अधिपती आहे, सर्व लोक माझ्या नावाचा जप करतात, मी का त्या विष्णूच्या नावाचा जप करू? आणि नारद मुनी म्हणतात की ठीक आहे, तू आता शब्दाने काही ऐकणार नाही. तेव्हा नारद मुनी म्हणतात की बघ, या संपूर्ण पृथ्वीवर यमराजाचा दरार आहे, तुला माहिती आहे? रावण म्हणतो की हो मला माहिती. मग जो व्यक्ती यमराजांवर विजय प्राप्त करतो तो खरा विजयी राजा आहे, म्हणून तुझ्यामध्ये खरंच मर्दानी असेल ना, तू यमराजाकडे जा आणि त्यांच्याबरोबर युद्ध कर. नारद मुनी रावण म्हणतो की तुम्ही मला चॅलेंज करतात, तुम्हाला माहिती मी कोण आहे? नारद मुनी म्हणतात हो तुला माहिती, तुला चांगला ओळखतो मी, तू आता जा आणि यमराजांची लढाई कर. तेव्हा रावण जातो आणि यमराजांच्या दरबारात त्यांना आव्हान करतो युद्धासाठी. तेव्हा यमराज त्यांचं सैन्य घेतात आणि रावण देखील इकडून सैन्य घेत जातो. तर त्या ठिकाणी फार मोठी लढाई होते, दोघांचं युद्ध होतं आणि या युद्धामध्ये रावणाचं बरंच सैन्य मारलं जातं आणि रावणाला देखील यमराज पकडतात आणि फार त्याला बेदम मार देतात रावणाला. आणि इतकं मारतात की त्याला जीवे मारून टाकणार होते. त्यावेळेस ब्रह्माजी त्या ठिकाणी प्रकट होतात आणि ब्रह्माजी म्हणतात की यमराज यांना सोडून द्या, याला सोडून द्या, माफ करा, याला सोडून द्या, जास्त वाद वाढवू नका तुम्ही. तेव्हा ब्रह्माजींच्या म्हणण्याप्रमाणे यमराज या रावणाला सोडून देतात आणि हा रावण जसा उठतो त्या लढाईमधून बाहेर येतो आणि म्हणतो की बघितलं माझा ब्रह्माजी ब्रह्मलोकापर्यंत वशिला आहे, तुम्हाला माहिती नाही मी किती मोठा आहे, म्हणजे याचा अहंकार अजून शुद्ध झाला नाही. तर ही रावणाची अवस्था होती. म्हणून नारदजी म्हणतात की या रावणाला मी प्रयत्न केला भगवंताचं नाम देण्याचा, त्याने स्वीकारलं नाही, मग त्याचा अहंकार नष्ट करण्याचा मी प्रयत्न केला यमराजांच्या माध्यमातून, तरी त्याचा अहंकार नष्ट झाला नाही. म्हणून हा रावण अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा होता. तर हे जे हा जो सर्व प्रसंग आहे, या प्रसंगामध्ये नारद मुनींची भूमिका हीच आहे की या सर्व जीवांनी भगवंतांची शरणागती घ्यावी आणि या भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न व्हावं. इवन सर्वसाधारण लोकांना तर भक्ती देतातच, परंतु जे असुर आहेत, जे दुष्ट आहेत, जे पापी आहेत, जे दुराचारी आहेत, ज्यांनी भक्ती मार्गाचा सर्व चान्स सोडलेले आहेत, अशा लोकांवर देखील ते उद्धार करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून नारद मुनी कुणाच्याही मध्ये भांडणं लावत नाहीत, कुणाच्याही मध्ये क्लेश उत्पन्न करत नाही. ऑलरेडी प्रत्येकाच्या संसारामध्ये कटकटी येत आहे ना, प्रॉब्लेम येत, तर ते प्रॉब्लेम नारद मुनींच्या मुळे नाही, ते आपल्या कर्मामुळे प्रॉब्लेम आहे सगळे. तर अशा प्रकारचा हा नारद मुनींचा स्वभाव आहे. एक फार सुंदर कथा येते, वृंदावनमध्ये ही गोष्ट घडली होती. झुलन यात्रेचा प्रसंग आहे. नारद मुनी नेहमी वृंदावन, बरसाना या सर्व पवित्र धामांमध्ये निवास करत असतात. तर एक दिवस नारद मुनी श्यामसुंदर श्रीकृष्णांच्या महालामध्ये जातात आणि म्हणतात की कृष्णाला, हे भगवंता, मला एक इच्छा आहे. तर कृष्ण म्हणतात की नारद मुनी सांगा तुमची काय इच्छा आहे. तर मला एक वरदान पाहिजे. तर भगवंत म्हणाले की ठीक आहे, तुम्हाला कोणतं कशा प्रकारचं वरदान पाहिजे. तर नारद मुनी म्हणाले की सध्या तर मला वरदान नको आहे, पण मला भविष्यामध्ये जेव्हा गरज पडेल, जेव्हा मी मागेल, तेव्हा तुम्ही वरदान द्या. तेव्हा कृष्ण म्हणाले ठीक आहे, चालेल, हरकत नाही. मग काही दिवसानंतर राधा आणि कृष्ण भेटतात एकमेकांना, वेगवेगळ्या लीला रोज संपादन होत असत त्या ठिकाणी होत लीला. तर कृष्ण राधारणीला सांगतात की हे राधिका, हे जे नारद मुनी भ्रमण करतात ना वृंदावनमध्ये, तर यांच्यापासून थोडं सावध राहा, कारण हे कुठेही काही प्रॉब्लेम निर्माण करू शकतात, त्यामुळे यांच्यापासून थोडं सावध राहा. पण राधाराणी म्हणते की नाही, तसं काही नाही, नारद मुनी एक भगवंत, तुमचे शुद्ध भक्त आहेत आणि फार चांगले संत आहेत ते. तर तशा प्रकारचा नारद मुनीचा स्वभाव नाही. तरी कृष्ण म्हणतात, देवा, मला मोठमोठ्या संतांनी सांगितलंय की नारद मुनी अशा प्रकारचं हे करत असत, त्यामुळे तू सावध राहा. आणि काही काळ गेल्यानंतर नारद मुनी भ्रमण करत एकदा वृंदावन मधून जात असतात आणि त्यांना एक वृंदावन मध्ये ललिता कुंड आहे एका ठिकाणी, त्या ललिता कुंडाच्या बाजूला एक झुलन सजवण्याचा कार्यक्रम चालू होता आणि सर्व सखी गोपी भगवंत राधा आणि कृष्ण यांच्यासाठी एक झुला निर्माण करत होत्या. त्यावेळेस नारद मुनी त्या ठिकाणी जातात आणि सर्व सखींना विचारतात की हे सखींनो, तुम्ही काय करतायत आज, कोणत्या प्रकारची सेवा करतायत. तेव्हा त्या सर्व सखी म्हणतात की आज राधा आणि कृष्ण झुलावर बसणार आहेत आणि झुलन यात्रेचा, झुलन उत्सवाचा आज कार्यक्रम आहे. तेव्हा नारद मुनींना फार आनंद होतो आणि ते कृष्णाकडे जातात, भगवान श्रीकृष्णांकडे जातात आणि म्हणतात की हे प्रभू श्यामसुंदर, तुम्ही त्या दिवशी मला वचन दिलं होतं की तुम्हाला वरदान देईन, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा झुलन उत्सव होतो त्यावेळेस तुम्ही राधाराणी सोबत झुल्यावर बसता, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आज ललिता सखी बरोबर झुलन यात्रा करावी. तेव्हा कृष्ण, भगवान श्रीकृष्णांच्या मनामध्ये बरेच विचार येतात, पण यांना वचन दिलेलं असल्यामुळे भगवंत म्हणतात की ठीक आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. आणि जेव्हा कृष्ण ललिता कुंडाजवळ येतात आणि त्या ठिकाणी झुलांवर बसतात, तेव्हा एकटेच कृष्ण असत. तेव्हा कृष्ण म्हणतात ललिताला, हे ललिते, माझ्यासोबत बस आज. तेव्हा ललिता म्हणते की नाही, मी नाही बसणार तुमच्यासोबत, ते स्थान तर श्रीमती राधाराणीच आहे आणि मी तुमची दासानुदास भावनेमध्ये सेवा करणारी एक सखी आहे, मी बसलो तर राधाराणीला बरं वाटणार नाही. त्यामुळे कृष्ण तिचा जबरदस्ती हात पकडतात आणि झुल्यावर बसवतात. आणि हा सर्व प्रसंग सर्व सखी पाहतात आणि नारद मुनी देखील त्या ठिकाणी असतात आणि सर्व सखी भगवंतांचं गुणगान करत गीत गात असतात आणि भगवंतांना झुलत असतात आणि सर्व आनंदाचं वातावरण होत असताना श्रीमती राधाराणी त्या लीलेमध्ये येण्यासाठी थोडं उशीर होतो राधाराणीला आणि त्या सर्व लीलेतून नारद मुनी हळूच गायब होतात आणि बरसाण्याला जातात. आणि बरसाण्याला गेल्यानंतर सरळ राधाराणीच्या महालामध्ये प्रवेश करतात आणि त्यावेळेस राधाराणी स्वतःच्या शरीराचा शृंगार करत असते आरशासमोर उभी राहून. तेव्हा नारद मुनी म्हणतात की हे राधिका, तू काय करतेस. तेव्हा राधाराणी म्हणते की मला आज झुलन यात्राचा उत्सव करायला जायचं आहे, ललिता कुंडाच्या शेजारी झुलन तयार झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मला जायचं आहे. तेव्हा नारद मुनी म्हणतात की राधाराणी तसं काय प्रकार नाही, झुलन यात्रा घेऊन गेली. तर राधाराणी म्हणते कसं काय शक्य, माझ्याशिवाय कृष्ण कधी झुलन उत्सव कसं करू शकतात. तर नारद मुनी म्हणतात की राधाराणी तू खरंच एकदम साध्या स्वभावाची मुलगी, तुला कळणारच नाही कृष्णाच्या मनामध्ये काय काय असतं. त्यामुळे राधाराणीला घेऊन नारद मुनी जातात आणि खूप लांबून अंतरावरून दाखवतात की पहा आज कृष्णासोबत कोण बसलेली. तर राधाराणी पाहते तर ललिता सखी बसलेली असते, तेव्हा राधाराणीच्या मनामध्ये फार थोडासा मान चढतो राधाराणीला आणि थोडासा राग येतो राधाराणीला आणि राधाराणी रुसून एका कुंजामध्ये जाऊन बसते. आणि त्यावेळेस कृष्णाला समजतं की हे सर्व नारद मुनी. नंतर कृष्ण राधाराणीकडे जातात आणि तिची सांत्वना करतात राधाराणीची आणि पुढे देखील ती मोह वगैरे अशा प्रकारची लीला फार सुंदर आहे ती लीला. पुढे नंतर कृष्ण राधाराणीला सांत्वना देतात, तिच्या मनातला सर्व राग समजावून सांगतात की हे सर्व तुला मी सांगितलं होतं अगोदर की नारद मुनींच्या संपर्कात राहू नको, नारद मुनी या प्रकारे काहीतरी असा प्रकार घडवून आणतील. आणि मग राधाराणी देखील समजून घेते की ठीक आहे. पण या सर्व लीला ज्या घडलेल्या आहेत या सर्व लीला अत्यंत आध्यात्मिक उच्च स्तरावरच्या सर्व लीला आहेत. याच्यामध्ये भौतिक दृष्टिकोन ठेवणं कारण वैष्णवांचा जो प्लॅट जो स्तर आहे तो अत्यंत आध्यात्मिक उन्नतीचे जे उच्चतम स्तर आहे त्या स्तरावर या सर्व गोष्टी घडत असतात. आणि या सर्व गोष्टी घडत असताना राधा आणि कृष्ण यांच्या लीलांमध्ये रस आस्वादन करण्यासाठी या सर्व गोष्टी नारद मुनींची भूमिका असते. नारद मुनी कुणाच्याही मध्ये भांडण लावत नाही, राधा कृष्णांच्या मध्ये नेहमी भेटणं एकमेकांना सुख देणं हे तर आहेच, पण जेव्हा या संबंधांमध्ये जेव्हा राग येतो एकमेकांच्या मध्ये थोडासा संताप येतो हे सर्व आध्यात्मिक स्तरावर होतात, भौतिक याच्यामध्ये काहीच नाही, तेव्हा आणि पुन्हा एकत्र येतात प्रेमाने तेव्हा त्या रसामध्ये आणखी वृद्धी होत असते. तर हा उद्देश नारद मुनींचा आहे. म्हणून नारद मुनींना समजून घ्यायचं असेल तर भगवंतांनी गीता आणि भागवत याच्या माध्यमाने ज्या उपदेश केलेले आहेत त्या उपदेशांच्या स्तरावर त्या प्लॅटफॉर्मवर येऊन जर आपण नारद मुनींसारख्या शुद्ध संतांना पाहिलं तर आपण कोणत्याही प्रकारच्या भ्रमाशिवाय त्यांचा आदर करू शकतो. तर हे नारद मुनींचं दिव्य आणि आध्यात्मिक चरित्र आहे. तर नारद मुनींसारखे संतांच्या कृपेने आज आपल्याला शुद्ध भक्तीचा मार्ग प्राप्त झालेला आहे. तर आपल्या ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायापैकी नारद मुनी हे प्रमुख आचार्य आहेत. तर नारद मुनी ब्रह्माजी त्यांच्यापासून ज्ञान प्राप्त केलं, त्यानंतर व्यासदेव अशी ही परंपरा आजपर्यंत पोहोचलेली आहे. तर जर परंपरेच्या माध्यमातून आपण संतांचा आदर आणि सन्मान केला, त्यांचं जीवनचरित्राचं अध्ययन केलं भक्तिरसाच्या दृष्टिकोनातून, तर आपल्याला देखील भगवंताची शुद्ध भक्ती प्राप्त होऊ शकते. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्री ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय, श्री नारद मुनि की जय. हो